आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एचएमपीव्ही संसर्गाबाबत जनतेनं घाबरून जाऊ नये, तसंच राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांनी श्वसन रोगांसाठी व्यवस्थापनाची फळी मजबूत करावी असं केंद्र सरकारचं आवाहन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सीबीआयच्या भारत पोल या पोर्टलचं उद्घाटन। दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार। आणि नेपाळ तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात 32 जणांचा मृत्यू। उत्तर भारतातही जाणवले भूकंपाचे धक्के। एचएमपीव्ही विषाणूमुळे जनतेनं घाबरून जाऊ नये असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी म्हटलंय। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर दृकश्राव्य माध्यमात घेतलेल्या बैठकीत त्यांनी देशातली श्वसनाच्या आजारांची सद्यस्थिती, त्याचं व्यवस्थापन तसंच एचएमपीव्ही संसर्गाच्या प्रकरणांचा आढावा घेतला। राज्यांनी इन्फ्लुएन्झा आणि गंभीर स्वरूपाच्या श्वसन रोगांच्या व्यवस्थापनाची फळी मजबूत करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले। राज्यांना माहिती, शिक्षण आणि संवाद तसंच विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता वाढवावी अशी सूचना त्यांनी केली। श्वसनाशी संबंधित आजाराची वाढती प्रकरणं हाताळण्यासाठी देश सज्ज असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। भारतात एचएमपीव्ही म्हणजेच ह्युमन मेटा न्यूमोव्हायरसनं बाधित आणखी 2 रुग्ण आढळून आले असले तरी काळजी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय। हा विषाणू नवीन नाही, तसंच त्यामुळे सौम्य स्वरूपाचा संसर्ग होतो असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे हा एक उपाय असून एखादा रोगजनक विषाणू आढळून आल्यावर घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलंय। इन्फ्लुएन्झा आणि गंभीर स्वरूपाच्या श्वसन रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंपैकी सुमारे 3% वाटा एचएमपीव्हीचा असल्याचं प्रयोगशाळेतल्या चाचणी दरम्यान आढळून आल्याचं आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटल्याचं त्यांनी सांगितलं। 2001 साली एचएमपीव्ही या विषाणूचा शोध लागला। खोकला, ताप, सर्दी आणि धाप लागणं ही या विषाणूच्या संसर्गाची लक्षणं आहेत। महाराष्ट्रात नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं। संशयित नमुने आयसीएमआर एनआयव्हीकडे पाठवले असून त्याचा अहवाल आल्यावर योग्य उपाययोजना केल्या जातील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं।
आज जे मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये 2 ह्युमन मेटा न्यूमोनी व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहे, हे सध्या चुकीचं आहे। 2 पेशंट जे 1 7 वर्षाचा आणि 1 14 वर्षाचे जे मुलं होते, वॉक इन ओपीडीमध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे, पण जोपर्यंत आम्ही एनआयव्ही आणि एम्समधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे। कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही सस्पेक्टेड आहे। आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे।
नागपूरमध्ये 2 लहान मुलांमध्ये एचएमपीव्ही संसर्गाची लक्षणं आढळून आल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा खुलासा केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली इथं सीबीआयनं विकसित केलेल्या भारत पोल या पोर्टलचं उद्घाटन केलं। यावेळी त्यांनी सीबीआयच्या 35 अधिकाऱ्यांना असामान्य सेवेबद्दल पोलीस पदकं प्रदान केली। विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकाचा यात समावेश आहे। भारत पोल पोर्टल आंतरराष्ट्रीय तपासाला नव्या युगात घेऊन जाणार असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले।
भारत पोल हमारे देश के अंतरराष्ट्रीय इन्वेस्टिगेशन को एक अलग युग में ले जाने वाली एक शुरुआत है। एक प्रकार से अब तक इंटरपोल के साथ काम करने के लिए एक ही एजेंसी नामित थी सीबीआई, मगर भारत पोल की संरचना होने के साथ भारत की हर एजेंसी, हर राज्य की पुलिस अपने आप को बहुत सरलता के साथ इंटरपोल के साथ कनेक्ट कर पाएगी और सीधा गति अपने इन्वेस्टिगेशन को देने में उनको बहुत सहायता होगी।
इंटरपोलकडून आंतरराष्ट्रीय सहाय्य मिळवण्यासाठी विनंती प्रक्रिया सुव्यवस्थित करणं हे भारतपोल पोर्टलचं उद्दिष्ट असून रेड नोटिसांसह इंटरपोलच्या इतर नोटिसा जारी करणं याचा यात समावेश आहे. भारत पोल पोर्टल कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना अद्ययावत माहिती मिळवण्याची सुविधा प्रदान करेल. सायबर आर्थिक आणि संघटित गुन्हे तसंच अंमली पदार्थ आणि मानवी तस्करीसह आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी ते विकसित करण्यात आलंय. सर्व लाभधारकांना ते एकाच व्यासपीठावर एकत्र आणेल. देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उत्तम दर्जाचं स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता विकसित करण्याची गरज असल्याचं वायुसेना प्रमुख ए पी सिंग यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत अवकाश क्षेत्रातील आत्मनिर्भरता या विषयावर आयोजित 21व्या सुब्रतो मुखर्जी परिषदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. विकसित भारताचं लक्ष 2047 पर्यंत पूर्ण करण्यात संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल आणि त्यासाठी संशोधनावर भर देण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोग आज दुपारी 2 वाजता नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 सदस्यांचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी रोजी संपत आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षानं यापूर्वीच सर्व विधानसभा जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केलेत, तर भाजपानं आतापर्यंत 29 उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेसनं उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून आतापर्यंत 48 उमेदवारांची घोषणा केली. दिल्लीत 1,55,00,000 अधिक मतदारांची नोंदणी झाली. यात 83 लाखापेक्षा जास्त पुरुष, 71 लाखापेक्षा जास्त महिला आणि 1,261 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. विकासपुरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 4,65,000 पेक्षा जास्त अधिक मतदार आहेत, तर दिल्ली छावणी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 78,893 मतदार आहेत. गेल्या 2 महिन्यात 18 ते 19 वयोगटातल्या 52,000 पेक्षा अधिक मतदारांची भर पडल्याचं निवडणूक कार्यालयानं म्हटलं आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा स्पॅडेक्स मोहिमेचा म्हणजेच अंतराळात 2 उपग्रह एकमेकांना जोडण्याचा प्रयोग लांबणीवर टाकण्यात आलाय. त्यामुळे आज सकाळी नियोजित असणारा हा प्रयोग आता 2 दिवसांनी म्हणजेच 9 तारखेला होणार आहे. इस्रोनं समाज माध्यमावरून ही माहिती दिली. काही तांत्रिक अडचणींमुळे डॉकिंग प्रक्रियेला ग्राउंड सिम्युलेशनद्वारे आणखी प्रमाणीकरण आवश्यक असल्याचं यात म्हटलंय. तेलंगणा उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के तारक रामाराव यांनी दाखल केलेली याचिका आज फेटाळून लावली. सत्तेत असताना 2023 फॉर्म्युला ई कार शर्यतीच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. नेपाळ तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात 32 जण मृत्युमुखी पडले तर 38 जण जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता 7.1 रिक्टर स्केल इतकी होती. नेपाळ सीमेजवळ तिबेटमधल्या जिजांग इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तर भारताच्या काही भागात या भूकंपाचे धक्के बसले. भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं मलेशिया सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी थायलंडच्या ऑनीचा जोंगसाथा पोनपन आणि सुकिता सुवाचाई यांचा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, प्रियांशु राजावत आणि एच एस प्रणॉय खेळणार आहेत, तर महिला एकेरीत मालविका बनसोड, आकर्षी कश्यप आणि अनुपमा उपाध्याय खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. HMPV संसर्गाबाबत जनतेनं घाबरून जाऊ नये, तसंच राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांनी श्वसन रोगांसाठी व्यवस्थापनाची फळी मजबूत करावी असं केंद्र सरकारचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते CBIच्या भारत पोल या पोर्टलचं उद्घाटन. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर. आणि नेपाळ तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात 32 जणांचा मृत्यू, उत्तर भारतातही जाणवले भूकंपाचे धक्के. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राचं पुढलं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया 3 वाजता. नमस्कार.